अंतर्यामी हा ध्यास घेऊन सहस्रावधी युवक युवतींसह आपण सारे जण आपल्या मातेच्या मंदिरात जाऊया. तिथे गंभीर शंखध्वनी उठत आहे, दीपज्योती प्रकाशल्या आहेत. वरदायिनी स्मितशालिनी मातेची शांत मूर्ती जणू काही भक्तांच्या प्रतीक्षेत उभी आहे. मातृभूमीच्या रूपात असणारी ही माता जगन्माता आहे. मंदिराच्या प्रांगणात भक्तही आहेत आणि धर्मरक्षक वीरही आहेत, तत्वदर्शी ऋषीश्रेष्ठही आहेत आणि कर्मयोगीही आहेत. या सर्वांच्या समवेत मातेची आरती करूया.
Thank you.